नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्वच्छता ही सेवा अभियानाला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात केलं। प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधला। मेक इन इंडिया या अभियानानं गरीब मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा लाभ झाला असं ते म्हणाले। महाराष्ट्रातल्या 11,240 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा प्रारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केला। पुणे मेट्रो सेवेच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या सेवेचं उद्घाटन आणि स्वारगेट काचर्स विस्ताराची पायाभरणी तसंच पुण्यात भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झालं। राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पण आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटनही त्यांनी केलं। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतले 3 प्रमुख पक्ष इतर समविचारी पक्षांचा विचार न करता आपसातच जागा वाटपाची चर्चा करत असल्याची नाराजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं व्यक्त केली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी माकपनं केवळ 12 जागांची मागणी केली आहे। इतर पक्षांनी अद्याप मर्यादित जागांची मागणी केली असून त्यांना जागा वाटपाच्या प्रक्रियेत अद्याप सामावून घेतलेलं नाही असं माकपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे। पुढच्या वर्षी 15 जूनला स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे। एकूण 12 ठिकाणी सामने होतील। अमेरिकेत न्यूजर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियमवर 13 जुलैला अंतिम सामना होईल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।